नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीगधरा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता. गोंय समाज कल्याण खात्यावतीन फुडल्या 3 म्हयन्यात पॅलेटीव केअर स्कीम चालीक लायतले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. हे येवजणेवरवी वेगवेगळ्या दुयेंसांनी बाधित बॅड रिडन मनशांची सेवा करपी बिगर सरकारी संघटनेक सरकार वर्सुकी 30 लाख रुपया इतकी मजत करतले अशें तांणी सांगलां. सुरवेक 500 एनजीओ ह्या येवजणेचो लाव दितले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. दुयेंतीचे हाल जावचे न्ही म्हण ही येवजण सरकार चालीक लायता अशें फळदेसाय हांणी सांगलां. मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या हजेरेंत काल एनजीओ तशेंच दिव्यांग व्यक्तींखातीर काम करपी शाळा आनी आस्थापनांक 12 व्हीलचेअर एसिबल रिक्षा दिवपाची कार्यावळ परवरी मंत्रालयात जाली. एसबीआय फाउंडेशनाच्या वतीन सीएसआर माध्यमातल्यान ह्यो रिक्षा भेटयल्यात. गोवा माइल्स वरवी दिव्यांग व्यक्तींक अशा पद्धतीच्यो रिक्षा चलोवपाक दिवन तांकां रोजगार दिवपाचो हेत समाज कल्याण खात्यान दवरला अशी माहिती फळदेसाय हांणी ह्या वेळार उलयतना दिली. तशेंच समाज कल्याण खात्यावरवी राबोवपी वेगवेगळ्या शिश्यवृत्ती येवजणेचो लाव चडांत चड विद्यार्थ्यांक मेळचो म्हण सगळ्या तालुक्यांतल्या ईडीआय कडेन खासा बसका घेवन आदेश दिल्यात अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिली. ह्या येवजणेचो लाव चड विद्यार्थी घेनात अशें समाज कल्याण खात्याच्या नदरेक आयला. ताका लागून चवथी उपरांत ह्या येवजण्याविशी जनजागृताय करतले अशी माहिती तांणी ह्या वेळार उलयतना दिली. नुस्तेमारी खात्यावतीन पारंपारीक नुस्तेकारांक नुस्तें सुकोवपाक कोलवा वाठारांत खात्याची माची भाड्यान दिवपाच्या येवजणेची अंमलबजावणी केल्या. हे येवजणेवरवी पारंपारीक नुस्तेकारांक नुस्तें सुकोवपाक एका प्लॅटफॉर्मा खातीर वर्साक 1000 रुपया भाडे आकारतात. अर्जदारान सुरक्षा रक्कम म्हण एका प्लॅटफॉर्माक 100 रुपया भरचे पडटले. नुस्तें सुकोवपाचे वट्ट 30 प्लॅटफॉर्म आसात. हे येवजणेचो लाव घेवपाक इच्छूक आशिल्ल्या नुस्तेकारांनी विहित नमुन्यातल्यान अर्ज मेळोवपा खातीर कोलवाच्या नुस्तेमारी प्रकल्पाच्या उपकार्यालयात भेट दिवची. विहित नमुन्यातले पुराय भरिल्ले अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 15 सप्टेंबर 2024 आसा. कला आनी संस्कृती संचालनालयाच्या वतीन अनुवर्सा सावन कला वृद्धी पुरस्कार दितले अशी घोषणा कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी केल्या. 25,000 शाल श्रीफळ मानचिन्ह अशे ह्या पुरस्काराचे स्वरूप असतले. जाल्यार 41 ते 59 पिरायेची मर्यादा संबंधित कलाकारांक लागू असतली. युवा सृजन पुरस्कार फावो जाल्ल्या कलाकारांक हो पुरस्कार दिवचे ना अशें मंत्री गावडे हांणी ह्या वेळार स्पष्ट केले. मरण आयिल्ल्या कलाकारांक हो पुरस्कार दिवचे नात. मात कलाकाराचे नाव जर निवड समितीन तो हयात असतना निवड केल्ले आसत जाल्यार त्या कलाकाराक हो पुरस्कार दिवन सन्मानित करतले अशें मंत्री गोविंद गावडे हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. कला आनी संस्कृती खात्या वतीन दिवपी वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर अर्ज भरपाक कालच्यान सुरूवात जाल्या. ही मुजत 1 महिन्यामेरेन आसतली. हे अर्ज राजीव गांधी कला मंदिरात तशेंच सगळ्या रवींद्र भवनात उपलब्ध आसतले अशी माहिती मंत्री गावडे हांणी ह्या वेळार उलयतना दिली. बक्षी बहादूर जिव्वादादा केरकर यांचे चरित्र ह्या पुस्तकाच्या 2 खंडांचे पुनर्मुद्रित प्रकाशन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांच्या हस्तुकी आयज जातले. पेडणेच्या सरकारी महाविद्यालयात ही कार्यावळ आयोजित केल्या. पत्रकार परेश प्रभू हांणी हे ग्रंथ संपादित केल्या. जिव्वादादा केरकर हांच्या चरित्राची मूळ बरपावळ नरहर व्यंकोजी राजाध्यक्ष हांची आसा. मराठी अकादमीच्या पेडणे फाट्यान ही कार्यावळ घडोवन हाडल्या. हे कार्यावळीक संत सोयरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाच्यो प्राचार्य प्रविणा केरकर, पुस्तकाचे संपादक परेश प्रभू, मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत हाजीर असतले. 18व्या शतकात ज्यांच्या अतुल पराक्रमाचो आवाज पुराय उत्तर हिंदुस्थानात घुमलो ते महाजी शिंदे हाचे सरसेनापती जिवबादादा केरकर या गोमंतकीय वीरपुरुषाच्या पराक्रमाचेर उजवाड घालपी हे पुस्तक जावन आसा. वास्कोच्या ओरोळे वाठारातल्यान तळ्याचे सैमीक रूप राखून दवरपाचो आपलो यत्न आसा आणि तातूंत कोणेच आडमेळ हाडपाचो यत्न करचो न्हय अशें वास्कोचे आमदार दाजी साळकर हांणी सांगला. फाटली 50 वर्सां लोकांनी शेत करपाचे सोडून दिला. झाडां वाडिल्ल्यान ते पळोवपाक सुद्धा खूप वायट दिसता. त्या सुवातेची पर्यटनाच्या नदरेतल्यान उदरगत जावची म्हण पयलेच फावट पुराय तळे नितळ केला. सरकारान ती सुवात ओलसर जमीन म्हण सुगूर करपा खातीर पावलां उबारल्या. शेतकऱ्यांनी आपणाली मतां सरकाराकडेन मांडची पूण ते तळे पुरोवपाक आपूण कसोच दिवचो ना अशें आमदार दाजी साळकार हांणी म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.